श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 25। भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेषां च महिक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनीति। भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा। तात्पर्य, सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले। या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते। आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्दसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे। मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्येचा म्हणजेच पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाच्या सारथी होण्याचे मान्य केले आहे। अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावयाचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती। मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते।